तो एक सूर्यप्रकाशित दिवस आहे.
It is a sunny day.
आसमान निळा आहे.
The sky is blue.
सूर्य तेज चमकतो.
The sun shines bright.
फूल सुंदर आहेत.
The flowers are beautiful.
मी झाडे आणि गवत पाहतो.
I see trees and grass.
पक्षी गात आहेत.
Birds are singing.
बाल खेळत आहेत.
The children play outside.
ते आनंदित आहेत.
They are happy.
सर्वांनी सूर्याचा आनंद घेतला.
Everyone enjoys the sun.
आम्ही एक शुभ दिन मस्त घालवतो.
We have fun on a sunny day.
जाऊया उद्यानात.
Let's go to the park.
हे एक अद्भुत दिवस आहे.
It is a wonderful day.
सामाजिक माध्यमांमुळे लोकांना एकमेकांशी जोडण्यास मदत होते.
Social media helps people connect with each other.
बरेच लोक सोशल मीडियाचा वापर करतात प्रत्येक दिवशी.
Many people use social media every day.
ते चित्रे आणि कथा ऑनलाइन शेअर करतात.
They share pictures and stories online.
मित्र एकाला दुसऱ्याच्या पोस्टवर टिप्पणी करू शकतात.
Friends can comment on each other's posts.
हे एकत्रीकरणात अधिक जवळ वाटण्यास मदत करते.
This helps to feel closer together.
ते नवीन मित्र बनवू शकतात.
They can also make new friends.
लोक गटांमध्ये त्यांच्या आवडींबद्दल सामील होऊ शकतात.
People can join groups about their interests.
हे शिक्षणास मजेदार आणि सोपे बनवते.
This makes learning fun and easy.
ते प्रश्न समूहांमध्ये विचारू शकतात.
They can ask questions in groups.
हे नवीन गोष्टी शिकण्यासाठी महान आहे.
This is great for learning new things.
सोशल मीडिया आमच्या शिकण्याच्या पद्धतीला बदलण्यास सक्षम आहे.
Social media can change the way we learn.
हे सर्वांसाठी चांगले आहे.
This is good for everyone.
प्रत्येक सकाळी मी 7 वाजता उठतो.
Every morning, I wake up at 7 o'clock.
त्यानंतर मी नाश्ता करतो.
After that, I have breakfast.
मी सामान्यतः अंडे आणि टोस्ट खातो.
I usually eat eggs and toast.
ब्रेकफास्ट नंतर मी शाळेत जातो.
After breakfast, I go to school.
क्लासमध्ये मी अनेक विषय शिकतो.
In class, I learn many subjects.
माझा आवडता विषय गणित आहे.
My favorite subject is mathematics.
माझ्या आवडीनुसार मी समस्या सोडवायला आवडतो.
I like to solve problems.
मी देखील इतिहास आणि विज्ञानाचा आनंद घेते.
I also enjoy history and science.
शाळेनंतर मी घराला लवकर जातो.
After school, I go home quickly.
मी संध्याकाळी माझे गृहपाठ करतो.
I do my homework in the evening.
मी अध्ययन के बाद आराम करतो.
I relax after studying.
सर्वशेवटी मी 10 वाजता झोपण्यासाठी जातो.
Finally, I go to bed at 10 o'clock.
एक तेज दुपारी मी माझ्या अटारीच्या कोपऱ्यात एक धुळीची पुस्तक शोधली.
One sunny afternoon, I discovered a dusty book in the corner of my attic.
हे एक जुना काव्य आहे जो एक तेजस्वी लेखकाने लिहिला आहे.
It was an old novel written by a brilliant author.
त्याच्या साहसी गोष्टींनी जगभरात लाखो लोकांना मंत्रमुग्ध केले.
His stories of adventures captivated millions around the world.
मी पानं वळवले आणि त्याच्या शब्दांमध्ये हरवले.
I turned the pages and found myself lost in his words.
प्रत्येक वाक्य गहनपणे गुंजला, माझी कल्पना जागृत केली.
Each sentence resonated deeply, stirring my imagination.
पात्र जुने मित्र बनले, परिचित आणि आरामदायक वाटले.
The characters felt like old friends, familiar and comforting.
मी समजले की साहित्याला आपल्याला सर्वांना जोडण्यासाठी एक अद्वितीय शक्ती आहे.
I realized that literature has a unique power to connect us all.
त्याच्या कल्पनाशक्तीने मी असे ठिकाणे पाहिले जिथे मी कधीही नव्हतो.
Through his imagination, I saw places I had never been.
त्याचा प्रभाव आजही अनुभवता येतो.
His influence can still be felt today.
ज्यावेळी मी पुस्तक बंद केले, मला माहित होतं की मी एक मित्र कमावला आहे.
As I closed the book, I knew I had gained a friend.
एक गर्दीले भरलेले शहराच्या मध्यभागी विविध संस्कृत्या एकत्र येतात, एक जिवंत चित्रीकरण तयार करतात.
In the heart of a bustling city, diverse cultures converge, creating a vibrant tapestry of life.
विविध पार्श्वभूमीतून येणारे लोक एकमेकांच्या दृष्टिकोनांना समृद्ध करणाऱ्या कथा सामायिक करतात.
People from different backgrounds share stories that enrich each other's perspectives.
भाषा, अन्न आणि महोत्सव सांस्कृतिक पुल म्हणून कार्य करतात जे समुदायांना जोडतात.
Language, food and festivals serve as cultural bridges that connect communities.
तथापि आव्हान नेहमीच उपस्थित राहतात कारण गैरसमज अधिक गडद करू शकतात.
However, challenges often arise as misunderstandings can deepen divides.
कोणतीही संस्कृती राज्य करू नये, त्याऐवजी संवादाला प्रोत्साहन दिले पाहिजे.
No one culture should dominate, instead, a dialogue must be encouraged.
संस्कृतीकडेले सण संवाद आणि समज यासाठी एक संधी प्रदान करतात.
Cultural festivals provide an opportunity for interaction and understanding.
शेवटी विविधतेचा स्वीकार समृद्ध सामाजिक तंतू तयार करण्यास संधी देतो.
Ultimately, embracing diversity allows for a richer social fabric.
अंततः विविध सांस्कृतिक घटकांचा समावेश सर्व संबंधित व्यक्तींना लाभ देतो.
In conclusion, the integration of various cultural elements benefits everyone involved.
बाजारपेठांच्या हृदयात मोठ्या यांत्रिकीच्या वाहतुकीचा लॉजिस्टिक्स गहन आव्हाने सादर करतो.
In the heart of the bustling metropolis, the logistics of transporting large machinery presents profound challenges.
मोठा यंत्रसामान अरुण शहरी रस्त्यांवर नेणे अनेक वेळा महत्त्वाच्या विस्कळीततेमध्ये परिणामी होते.
Transporting colossal equipment through narrow urban streets often results in significant disruptions.
जटिल लॉजिस्टिक नृत्य सटीक नियोजन आणि समन्वयाची आवश्यकता आहे.
The intricate dance of logistics requires meticulous planning and coordination.
वाढत्या प्रमाणात कंपन्या ट्रॅफिक गर्दी कमी करण्यासाठी नवोन्मेषी तंत्रज्ञान अंगीकारत आहेत.
Increasingly, companies are adopting innovative techniques to mitigate traffic congestion.
स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणालींची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण प्रमाणात मार्गांची जास्त माहिती देऊ शकते.
The implementation of smart traffic management systems can optimize routes significantly.
या तंत्रगतेची एकत्रित करणे विविध हितधारकांमधील सहकार्याची आवश्यकता असते.
Moreover, the integration of these technologies necessitates collaboration among various stakeholders.
शेवटी नगरी भूप्रदेशाने या लॉजिस्टिक गोंधळांना समायोजित करण्यासाठी विकसित होणे आवश्यक आहे.
Ultimately, the urban landscape must evolve to accommodate these logistical dilemmas.
जसे शहर वाढत आहेत आणि उद्योग भरभराटी करतात, असे विचार अत्यंत महत्त्वाचे होतात.
As cities expand and industries proliferate, such considerations become critically important.
संपूर्णपणे सांगायचं झालं, मोठ्या यांत्रिक वस्तूंचा यशस्वी वाहतूक रणनीतिक पूर्वानुमान आणि बुद्धिमंत संसाधन व्यवस्थापनावर अवलंबून आहे.
To sum up, the successful transportation of large machinery hinges upon strategic foresight and judicious resource management.